श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 40 ओव्या घेऊन झाल्यात। काल 40वी ओवी आपण घेतली सोनिया वरकल सोने जैसा का मुख मुखा हो आरिसा मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी। चांगदेवा माझ्या तुझ्यातला संवाद कसा आहे जणू काही सोन्यानेच सोन्याला मुलामा चढवावा किंवा मुखानेच आरसा होऊन मुखाला पाहावे असं। तू आणि मी वेगळे नसून दोघे एकच आहोत असं चांगदेवांना पटवून दिलं। आता तीच गोष्ट आणखीन एका दुसऱ्या रूपात या 41व्या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज थोर योगी चांगदेवांना पुढचा मजकूर आपल्या पत्राद्वारे कळवत आहे। सुरू करूया चांगदेव पासष्टीची 41वी ओवी।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
गोडिये आपली गोडी घेता कायन माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे। गोडिये आपली गोडी घेता कायन माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे। गोडीने आपली गोडी घेताना काय तोंडात मावत नाही, कशी काय मावेल गोडीने गोडी घेतली तर? कारण गोडीला गोडीचाच स्वाद घ्यायचा असेल तर मग तोंडाची गरजच कुठे आहे, जिभेची गरजच कुठे आहे? अगदी त्याप्रमाणे चांगदेवा तुझ्यात आणि माझ्यात एकमेकांबद्दल जी आवडी किंवा प्रेम आहे ते गोडीनेच गोडी चाखावी अगदी त्याप्रमाणे आहे। त्याची व्याख्याही करता येत नाही, त्याला एक्सप्रेसही करता येत नाही आणि त्याचं बखानसुद्धा करता येत नाही। माऊलींनी तत्त्वम असी या महावाक्याचा बोध केलेला आहे, हाच उपदेश करत आहे माऊली। येथे उपदेश करणारा आणि उपदेश ऐकणारा दोघेही एकच आहे, इथे ते दोन नाहीत। ते मागील काही ओव्यांपासून परत परत सांगत आहेत की तुझी उपास्य देवता वटेश्वर, तू स्वतः वटेश्वर, तुझा गुरुसुद्धा वटेश्वर, तर मग तू वटेश्वराची पूजा अर्चा कशी करशील कारण तूच वटेश्वर आहे। आणि मागच्या ओळीत तर चक्क त्यांना चक्रपाणी असं संबोधित केलेलं आहे। देवो भूत्वा देवम यजेत आणि शिवो भूत्वा शिवम यजेत अशी ही प्रसिद्ध गोष्ट हिंदू शास्त्रामध्ये वेदांमध्ये उल्लेखित आहे। देवो भूत्वा देवम यजेत आणि शिवो भूत्वा शिवम यजेत अशी ही उपासना असते। असा अगदी खाण्याचा एखादा पदार्थ खात असताना त्या गोड पदार्थाची गोडी कळते, साखरेची गोडी निळाई, आंब्याची आंबट गोडी निळाई, गुळाची गोडी निळाई, चिक्कूची गोडी निळाई। अरे गोड तरी किती खाणार, जास्त गोड खाल्ल्यानंतर आपण म्हणतो डायबिटीस होते, गोड तरी किती खायचं। अति सर्वत्र वर्जयेत हे सर्वांना माहिती आहे। अति गोड खाण्यामुळे देहात अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात, शिवाय गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो। माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात गोडीनेच आपली गोडी चाखली तर मग जिभेची जरुरीच नाही ना। गोडिये आपली गोडी घेता कायन माये तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे। जिभेची गरजच काय? तोंडामध्ये घालण्याची त्याला आवश्यकताच नाही. गोडीनेच गोडीची चवी चाखली, आता तोंड आणि जीभ हे तर निराळच झालं. आणि मग त्या गोडीचा कंटाळा येणार नाही, कारण ती चाखण्यासाठी तिथे शरीरही नाही आणि जीभही नाही आणि तोंडही नाही. गोडीचा विषय गोड पदार्थ आणि चव घेणारी जीभ, त्यामुळे विषय आणि इंद्रिये यांच्या भोगामधून कंटाळवाणेपणा, थकवा हा येत असतो. पण अशा गोडीनेच गोडीला चाखायचं असेल, स्वाद घ्यायचा असेल, तर मग तिथे हे विषय उरलेच नाही ना, इंद्रिय उरलेच नाहीत. आपल्या सर्व इंद्रियांना अखंड त्यांचे विषय भोगू दिले तर काही वर्षांनी ती इंद्रिये कमजोर अशक्त होऊन जातात, नाही का? डोळ्याला चष्मा का बरं लागतो? खूप वाचन केलं, सतत वाचन केलं, नियम न पाळता वाचन केलं. खूप लोकांना छंद असतो चालत्या गाडीमध्ये, चालत्या बसमध्ये किंवा चालत्या कारमध्ये वाचत बसायचं. तसं कधीच करू नये, त्याच्यानी डोळे खूप लवकर थकतात. ते जाणवत नाही, पण डोळे खूप लवकर थकतात. त्याच्या ज्या मसल्स आहे रॅटिनाला कॉन्ट्रॅक्ट एक्सपांड करणाऱ्या ज्या मसल्स असतात, त्या सगळ्या मसल्स, त्याचप्रमाणे डोळ्याच्या आतमध्ये असलेलं ह्युमर, एक्वस ह्युमर, या सर्व गोष्टी हळूहळू क्षीण होतात. ही एक डोळ्यासंबंधीची गोष्ट काय? प्रत्येक, समजा DJ असेल कुठे वाजत असेल आणि जोराजोराचा आवाज असेल, कुठलाही आवाज 20 decibel वरचा जर आवाज असेल तर त्याच्याने कानाला खूप त्रास होतो. आणि DJ जेव्हा वाजवतात तेव्हा तर अमर्याद पद्धतीने ते वाजवतात, म्हणून कानांना त्रास होतो. तर कुठल्याही इंद्रियांना अखंड त्यांचे विषय भोगू दिले तर काही वर्षांनी ती इंद्रिये कमजोर होऊ लागतात, ती अशक्त होऊ लागतात, आणि मग त्या विषयांचा भोग घेणे त्यांना आवडत नाही, कंटाळा येतो. परंतु माऊली म्हणतात की गोडीनेच गोडी घेतली पाहिजे. इथे गोडी म्हणत आहेत त्या जिभेद्वारा जे कळते तो कळण्याचा पदार्थ म्हणत आहे. गोडी म्हणजे कळण्याचा ॲट्रिब्यूट आहे, गोड खाणे म्हणत नाही, गोडी म्हणत आहे. आता तळहातानेच तळहाताला मिठी मार, मागच्या ओळीमध्ये पाहिलं आपण की तुझं माझं मिलन कसं किंवा तुझी माझी चर्चा कशी, तर तळहाताने पार्श्वभागाला, त्याच तळहाताने त्याच्याच पार्श्वभागाला मिठी मारणे, शब्दानेच शब्द ऐकणे, प्रकाशानेच प्रकाश करणे किंवा प्रकाशानेच प्रकाश पाहणे, सोन्यानेच सोने माखलेले पाहणे. मग आता इथे ॲट्रिब्यूटनीच ॲट्रिब्यूटला कॉम्प्लिमेंट करण्यात येत आहे. व्हर्च्यूजनी व्हर्च्यूजला कॉम्प्लिमेंट किंवा ॲट्रिब्यूट्सनी ॲट्रिब्यूट्सला कॉम्प्लिमेंट करण्यात येत आहे, म्हणून तिथे इंद्रिये उपस्थितच नाही आहे. आणि म्हणून विषय आणि इंद्रिये यांच्या भोगातून इंद्रिये थकतात, ते आपण पाहतोच, अनुभवतोच. जसजसे शरीराचे वय वाढत जाते तसतशी सर्व इंद्रिये शिथिल, कमजोर आणि अशक्त होत जातात, कारण एवढं आयुष्य त्यांनी काम केलेलं असते तर मग ते त्यांची एफिशियन्सी हळूहळू कमी होणारच ना. म्हणतात की सर्वात पहिलं या शरीरामध्ये कोणी म्हातारा होत असेल तर ते माणसाचे पाय, सर्वात आधी माणसाचे पाय म्हातारे होतात. आपण कितीही केस काळे केलेत, किती फेशियल करून चेहरा चमकवला आणि निरनिराळ्या प्रकारचे क्रीम्स लावून स्किनला टाईट करण्याचा प्रयत्न केला, तरी मात्र सर्वात आधी कुठलं इंद्रिय शिथिल होत असेल तर ते माणसाचे पाय. म्हातारपण पायापासून सुरू होत असते आणि कमजोर अशक्त होत जाते, कारण सगळ्यात दुर्लक्षित कुठलं ऑर्गन असेल शरीराचं ते पाय आहे. पायाची आपण अजिबात निगा राखत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. गुडघे पाय चालतातच चालतात, कामच कामं करतात आणि माणसं तरी बसतात, विश्रांती घेतात, पण बाया घरातल्या घरात माहीत नाही किती किलोमीटर चालतात. सतत विश्रांती न घेता हे काम ते काम, इकडचं तिकडचं चालत असतात कायमस्वरूपी. तर लहानपणी जन्म झाल्यापासून चालायला शिकल्यापासून जे पळायला लागतो आपण, तर ते आयुष्यभर पळतच राहतो. आणि म्हणून इंद्रिये हे थकतात, ते आपण पाहतोच अनुभवतोच, आणि अशक्त होत जातात. कान हळूहळू बधिर होत जातात, डोळ्यांना जवळचा आणि मग लांबचा आणि मग प्रोग्रेसिव्ह अशा प्रकारचे चष्मे लागतात. दात किडू लागतात, किड तर आजकाल 8व्या वर्गात 9व्या वर्गात पोरं असतात तेव्हापासून लागतात. दात शेवटी पडू लागतात. आता ब्रिजची टेक्नॉलॉजी निघाली, ब्रिज बसवतात लोक. तोंडात असं वाटतं की हे नवीन दातं आलेत लोकांना, मोत्यासारखे दात दात दिसतात, शुभ्र स्वच्छ पांढरे. आयुष्यभर तंबाखू खातात पण तरी त्यांची दातं मात्र एकदा ब्रिज बसवले की पांढरे स्वच्छ होतात. पण वस्तुतः तर दात पडू लागतात, किडू लागतात, याचे कारण विषय भोग हेच आहे. पण विषयच जर विषयच जर समोर नसेल तर डोळे मग काय पाहतील? डोळ्यांना पाहायला काय आहे? शब्दच नसेल तर कान काय ऐकतील? आणि अशावेळी इंद्रिये आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होतात आणि मग कंटाळा नाही आणि थकवाही नाही. म्हणून जे लोक खूप वर्षांपासून मेडिटेशनमध्ये असतील, ध्यान करत असतील, आणि ज्यांना खरोखरी ध्यान लागत असेल त्यांना हे व्यवस्थित कळून येईल की ती ज्या ध्यानाची अवस्था असते तिथे कुठल्याच इंद्रियाला काहीच काम नसते, कोणत्याच प्रकारचं काम करायला इंद्रियाला मुभाच नसते आणि पूर्ण शांती असते. आणि त्या शांतीच्या त्या अशा अवस्थेमध्ये किती काळ निघून गेला, किती मिनिटं निघून गेली हे कळत सुद्धा नाही. आणि आनंद इतका भयंकर भोगायला मिळतो. असं म्हणतात की सर्वसामान्य माणसाची झोपेची रिक्वायरमेंट 6 ते 7 तास असते ऑन एन ॲव्हरेज. म्हातारपणात ती कमी होत जाते, लहानपणात अगदी लहान वयात ज्यावेळी बोन्स डेव्हलप होतात तेव्हा त्यावेळी जास्त असते. पण ऑन एन ॲव्हरेज माणसाचं वय 80 वर्षाचं समजून जे ॲव्हरेज काढलेलं आहे त्या ॲव्हरेजप्रमाणे 6 ते 7 तास झोप ही आवश्यक असते. पण ध्यान करणारा एखादा साधक असेल जो दिवसातून 2 वेळा ध्यान करत असेल पहाटे आणि संध्याकाळी, त्याला असं म्हणतात की 3 ते 4 तासाची झोप त्याला खूप झाली. कारण त्या अर्धा अर्ध्या तासाच्या 2 स्प्लिट होतात, त्या स्प्लिटच्या वेळी जेवढी विश्रांती सर्व इंद्रियांना मिळत असते तेवढी विश्रांती रात्री पूर्ण झोपेच्या अवस्थेतही मिळत नसते. कारण त्या अवस्थेत जागृती असून चैतन्य असून त्या इंद्रियांना काही काम नसते. इंद्रियांना काम असणे आणि इंद्रियांचे चोचले पुरवणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी. म्हणून जे साधक असतात त्यांना मग कंटाळा नाही किंवा थकवा नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा कर्मयोगाचा अध्याय आला होता त्यात स्पष्ट सांगितलं आहे की कर्मसंन्यास करणे हे कोणाला शक्य नाही. सर्व इंद्रियाचे कामं स्टॉप करून द्या, असं जर केलं ते सगळं जग थांबून जाईल. आणि तसंही हे शक्य नाही आहे कारण प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेतो, श्वास सोडतो. ही जी श्वासोच्छ्वासाची क्रिया आपल्या जन्मापासून तर मरेपर्यंत अखंड चाललेली असते हे आपण जाणीवपूर्वक करतो का? याच्यासाठी आपल्याला वेगळे श्रम घ्यावे लागतात का? किंवा हे करत असताना आपण कोणाला सांगतो का की मी श्वासोच्छ्वास घेतो? तर इतक्या सहजरित्या इतरही कर्मे जेव्हा आपण करतो तीही असेच करायची आहे, कोणाला सांगायची गरज नाही आहे, दवंडी पिटायची गरज नाही आहे. जन्मापासून मरेपर्यंत हे श्वासोच्छ्वासाची क्रिया चालू असते. आयुष्यामध्ये प्रत्येकाला श्वासाची काही संख्या दिलेली असते. ज्यावेळी आपण जन्म घेतलाय तर जसं आपल्याला राशनचं धान्य ॲलोकेट करतात आपल्या शिधापत्रिकेवरती, तसं आपल्याला श्वास आपल्या श्वासांची संख्या ॲलोकेट करून मिळालेली आहे. ते ॲलोकेशन फिक्स आहे. त्याच्यापेक्षा एक श्वासही आपल्याला जास्त घेता येत नाही. आता ती संख्या किती आहे हे माहीत नाही. म्हणून जी माणसे आवश्यकतेपेक्षा अधिक श्वास घेऊन सोडतील त्यांचे आयुष्यही तसतसे कमी होत जाते. म्हणून इथे प्राणायामाचं खास महत्त्व यासाठीच आहे. नियमित प्राणायाम करणे, भलेही ते 20 मिनिटाचाच का असेना, अर्धा तास नसेल तुमच्याकडे तर 20 मिनिटंच सही, पण त्या प्राणवायूचं ते नियंत्रण आहे, त्याचं नियमन आहे. आणि त्याच्याने काय होतं की दोन श्वासांच्या मधलं अंतर, जे नॅचरल तुमच्या बॉडीसाठी जितकं नॅचरल आवश्यक आहे जेवढं अंतर, ते वाढत जाते. अनुलोम विलोम, कपालभाती या अशा क्रिया आहेत, किंवा श्री श्री रविशंकरांची जी क्रिया आहे, किंवा ते जग्गी सद्गुरूंची ईशा म्हणून क्रिया आहे, त्याला म्हणतात शांभवी क्रिया सद्गुरूंची, जग्गी सद्गुरूंची, आणि श्री श्री रविशंकरांची सुदर्शन क्रिया. या सर्व क्रिया या अनुलोम विलोम आणि कपालभांती याच्यावरून केलेले रिसर्च आहे. ते रिसर्चचे प्रोडक्ट्स आहेत. झोपेमध्ये श्वास जोरात चालतो. एखाद्या वेळी जर आपण घाबरलं असू तर श्वास जोरात चालतो. एखादं लहान मूल पडलं किंवा त्याला कशाची भीती वाटली तर त्याचा श्वास जोराजोरात चालतो, घामाघूम होऊन जातो, आईच्या कुशीत येतो. धावण्याने श्वास अधिक खर्च होतो, पण प्राणायामाने मात्र ही श्वासांची गती मंद करता येते. जे कपालभाती करतात त्यांना माहिती आहे की कपालभाती 5 मिनिट केल्यानंतर, 5 मिनिटं कपालभाती जर व्यवस्थित केली तर त्यानंतर जवळजवळ 1 मिनिट श्वास घ्यायची गरजच नसते. श्वास न घेताच तुम्ही एकदम नॉर्मल असता. 1 मिनिट श्वास न घेणे जाणीवपूर्वक, किंवा मुद्दाम जर तुम्ही असं ठरवलं की 1 मिनिट श्वास घेणार नाही, तर तसं करणं फार डिफिकल्ट आहे. पण कपालभातीनंतर मात्र आपोआपच ते होते. समाधीमध्ये, ध्यानधारणेत या श्वासांची गती कमी कमी होत जाते. आणि कमी कमी होत होत समाधीमध्ये तर जवळपास श्वास बंद होऊन जातो. एका दिवसामध्ये एखादा श्वास आला तर आला, आणि त्यामुळे त्या योग्याचे आयुष्य आणखीन वाढत जाते. चांगदेव 1400 वर्ष जगण्यामागचं राज हे आहे. अजूनही हिमालयामध्ये 1000 वर्ष वयाचे योगी अस्तित्वात आहे असं म्हणतात, त्याचं राज हे आहे. चांगदेव 1400 वर्ष या समाधीच्या साधनेने जगले होते. आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी तर संजीवन समाधी केलेली आहे. संजीवन समाधी कशी असते, ज्यावेळी आपण ज्ञानेश्वरीवर चर्चा केली होती, ज्ञानेश्वरीचं निरूपण झालं, त्यावेळी विस्तारपूर्वक तुम्हाला सांगितलं होतं की अर्थ काय होतो, संजीवन म्हणजे काय, आणि असं कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे हे त्यावेळी खूप व्यवस्थितपणे स्पष्ट करून दिलेलं आहे. इथे जर आपण त्यावर बोललो तर आणखीन आपला 1/2 तास 1/4 तास जाईल, म्हणून इथे त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. इथे या ओवीच्या मार्फत, गोडी आपुली गोडी घेता काय न माय तोंडी. आता इथे गोडी आपली गोडी कशी घेईल, तर हे इंद्रियांना न इन्व्हॉल्व करता, विषयांना न इन्व्हॉल्व करता ते ॲट्रिब्यूट्स भोगायचे आहेत. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना म्हणतात की तुझं माझं मिलन किंवा तुझे माझे रिलेशन्स असे आहेत जणू गोडीनेच गोडी चाखावी, मुखानेच मुख पहावे, सोन्यावरच सोन्याचा मुलामा चढावा. म्हणजे इथे नुसतं ॲट्रिब्यूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे विषय किंवा इंद्रिये हे इन्व्हॉल्व झालेले नाहीत. आणि म्हणून हा अनुभव नुसत्या ॲट्रिब्यूट्सपर्यंत लिमिटेड ठेवायचा अनुभव आहे, आणि तो मात्र सहज शक्य नाही आहे. त्यासाठी ज्ञानदेव आणि चांगदेव या पातळीवर जावं लागेल, पण ते आपण समजण्याचा प्रयत्न करतोय. आपला प्रयत्न यापुढेही सुरूच राहू ठेवूया. आज ही ओवी इथे थांबू आणि या ओवीवरच निरूपण पुढे उद्या कंटिन्यू करू. त्यापूर्वी, थांबण्याच्या पूर्वी या ओवीचा पुनरुच्चार नेहमीप्रमाणे आपण करणार आहोत. गोडी आपुली गोडी घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे। अशा प्रकारे ही ओवी उद्या पण आपण कंटिन्यू करणार आहोत। आज या सुंदर ओवीला इथे आपण विश्राम देऊ आणि उद्या आणखीन समजून पाहू की कशा प्रकारे ये हा विषय समजण्यासाठी अवघड असलेला विषय कशा प्रकारे ज्ञानदेवांनी सांगदेवांना समजावून सांगितला। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
श्री पंढरीनाथ
महाराज की जय।